पहिले इतिहास अध्याय 18 दाविद आपले साम्राज्य वाढवतो। यानंतर असे झाले की दाविदाने पलिष्ट्यांवर स्वारी केली आणि त्यांचा पराभव केला। त्याने पलिष्ट्यांच्या हातातून गत आणि त्यांची गावे घेतली। मग त्याने मवाबाचा पराभव केला आणि मवाबी लोक दाविदाचे सेवक झाले आणि त्यास कर देऊ लागले। मग सोबाचा राजा हद्देजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत स्थिर करण्यास जात असता दाविदाने हमाथाजवळ त्याचा पराभव केला। दाविदाने त्याच्याकडून 1000 रथ, 7000 सारथी आणि 20000 पायदळ एवढे घेतले। दाविदाने रथाच्या जवळपास सर्व घोड्यांच्या शिरा तोडल्या, पण त्यातून 100 रथाचे घोडे मात्र त्याने शाबूत ठेवले। जेव्हा दिमिश्क नगरातील अरामी लोक सोबाचा राजा हद्देजर याच्या मदतीला आले, त्यांच्यापैकी 22000 लोकांसही दाविदाने जीवे मारले। नंतर अराम मधील दिमिश्कात दाविदाने बस्थान बसवले। अरामी लोक दाविदाचे सेवक होऊन त्यास कर देऊ लागले। अशा प्रकारे दाविद जेथे जेथे जात असे तेथे परमेश्वर त्यास जय देत असे। हद्देजराच्या सेवकांच्या सोन्याच्या ढाली दाविदाने काढून घेतल्या आणि त्या यरुश्लेमेला आणल्या। हद्देजराचे नगरे तिमत आणि कून यातून दाविदाने पुष्कळ पितळही हस्तगत केले। हे पितळ वापरून नंतर शलमोनाने पितळी समुद्र, गंगा व स्तंभ आणि पितळी भांडी बनवली। जेव्हा दाविदाने सोबाचा राजा हद्देजर याच्या सर्व सैन्याचा पराभव केल्याची बातमी तोऊ हुमात नगराचा राजा याने ऐकली, तेव्हा त्याने हदोराम या आपल्या पुत्राला दाविद राजाचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे पाठवले। कारण दाविद हद्देजराविरुद्ध लढला व त्याचा पराभव केला। तोऊ आणि हद्देजर यांच्यात लढाया होतच असत। हदोरामने आपल्या बरोबर सोने, रुपे, पित याची भांडी आणली। जे सोने रुपे त्याने सर्व राष्ट्रांपासून अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालिकी यांच्यापासून घेतले होते, ती भांडीही दाविद राजाने परमेश्वरास समर्पिली। सरुवेचा पुत्र अभिषय याने क्षार खोऱ्यात 18000 अदोमी लोकास मारले। अदोमामधील अभिषयने मजबूत बस्तान बसवले आणि सर्व अदोमी दाविदाचे सेवक झाले। परमेश्वराने दाविदाला जेथे कोठे तो गेला तेथे त्यास जय मिळवून दिला। दाविदाचे अंमलदार। दाविदाने सर्व इस्रायलावर राज्य केले आणि त्याने त्याच्या सर्व लोकांचा योग्य न्याय करत असे व नीतीने वागत असे। सरुवेचा पुत्र यवाब हा दाविदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता। अहिलुदाचा पुत्र यहोशाफाट अखबारनवीस त्याचा अधिकारी होता। अहिटुबाचा पुत्र सादोक आणि अब्याथाराचा पुत्र अबिमलेक याजक होते। शऊशा हा नियमशास्त्र शिक्षक होता। यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी लोकांवर जबाबदार अधिकारी होता। दाविदाचे पुत्र राजाचे मुख्य सल्लागार होते।